पहिले करिंथकरास पत्र अध्याय 8। आता मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी आम्हाला माहीत आहे की आम्हा सर्वांना ज्ञान आहे। ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते, परंतु प्रीती लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते। जर एखाद्याला वाटत असेल की त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते। पण जर कोणी देवावर प्रीती करतो तर देवाला तो माहीत असतो। म्हणून मूर्तीला वाहिलेल्या अन्नाविषयी आपल्याला माहीत आहे की जगामध्ये खरी मूर्तीच नाही आणि त्या एकाशिवाय दुसरा देव नाही। आणि जरी लोक त्यांना देव म्हणतात, तरी असे अनेक तथाकथित देव आहेत जे स्वर्गात किंवा पृथ्वीवर आहेत आणि पुष्कळ देव व पुष्कळ प्रभू आहेत। परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे, आणि ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व गोष्टी येतात, आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो। पण प्रत्येकाला हे ज्ञान नसते। काहींना, ज्यांना आतापर्यंत मूर्तीची उपासना करण्याची सवय होती, ते असे मांस खातात व असा विचार करतात ते मूर्तीला वाहिलेले होते, आणि त्यांची सत्सत्विक बुद्धी दुर्बल असल्याने त्यांच्या कृत्यांना डागाळलेली आहे। परंतु अन्न आपणाला देवाजवळ आणणार नाही। जर आम्ही खाल्ले नाही तर वाईट होणार नाही, किंवा खाल्ले तर अधिक चांगले होणार नाही। तुमचा हा अधिकार जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी अपराध तर नाही, याकडे लक्ष द्या। कारण तू जो या गोष्टीचे ज्ञान असलेला, त्या तुला दुर्बल बुद्धीच्या कोणी मूर्तीच्या मंदिरात जेवताना पाहिले तर तो दुर्बल असून त्याची विवेकबुद्धी अत्यंतिक प्रबळ झाल्याने मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यास त्याला उत्तेजन मिळणार नाही काय? तो जो दुर्बल आहे त्या तुझ्या भावासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होतो। आणि अशा प्रकारे तुझ्या बंधूविरुद्ध पाप करून आणि त्याच्या दुर्बल विवेकबुद्धीला जखम करून तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता। म्हणून अन्न जर माझ्या बंधूंना पाप करायला लावते तर मी कधी मांस खाणार नाही, यासाठी की माझ्या बंधूने पाप करू नये।